खंड पाचवा, प्रकरण 23, खेडा सत्याग्रह। मजुरांचा संप पुरा झाल्यानंतर मला दम टाकायलाही वेळ मिळाला नाही। लगेच खेडा जिल्ह्यातील सत्याग्रहाचे काम हाती घ्यावे लागले। खेडा जिल्ह्यामध्ये दुष्काळी स्थिती असल्यामुळे वसूल माफ करून घेण्यासाठी खेड्याचे पाटीदार झटत होते। याबाबतीत श्रीयुत अमृतलाल ठक्करांनी चौकशी करून रिपोर्ट केला होता। मी कसलाही नक्की सल्ला देण्यापूर्वी कमिशनरला भेटलो। श्रीयुत मोहनलाल पंड्या व श्रीयुत शंकरलाल परीख अविश्रांत परिश्रम करीत होते। स्वर्गीय गोकुळदास कहानदास पारेख व श्रीयुत विठ्ठलभाई पटेल यांच्यामार्फत त्यांनी काउन्सिलात चळवळ चालविली होती। सरकारकडे डेप्युटेशनही गेली होती। त्यावेळी मी गुजरात सभेचा अध्यक्ष होतो। सभेने कमिशनर व गव्हर्नरला अर्ज केले, तारा केल्या, अपमान सहन केले। त्यांच्या धमक्यांकडे सभेने दुर्लक्ष केले। त्यावेळच्या अंमलदारांच्या दिमाखाचे आता तर हसूच येते। अंमलदारांची त्यावेळची अत्यंत क्षुद्र वर्तणूक आता अशक्यशी वाटते। लोकांची मागणी इतकी स्पष्ट आणि अल्प होती की तिच्यासाठी लढण्याची जरूरच पडू नये। पीक 4 आणे किंवा त्याहूनही कमी आल्यास त्या वर्षापुरता वसूल माफ झाला पाहिजे असा कायदा आहे। पण सरकारी अंमलदारांची आकारणी 4 आण्यांपेक्षा जास्त होती। लोकांकडून पुराव्यानिशी सिद्ध करण्यात येत होते की आकारणी 4 आण्यांच्या खाली असली पाहिजे, पण सरकार ऐकते कशाला। लोकांकडून पंच नेमण्याची मागणी करण्यात आली। सरकारला ती सहन झाली नाही। करता आली तेवढी विनवणी करून झाल्यानंतर सोबत्यांचा विचार घेऊन मी पाटीदारांना सत्याग्रह करण्याचा सल्ला दिला। सोबत्यांमध्ये खेडा जिल्ह्यातील सेवकांखेरीज मुख्यतः श्रीयुत वल्लभभाई पटेल, श्रीयुत शंकरलाल बँकर, श्रीमती अनसुयाबाई, श्रीयुत इंदुलाल कन्हैयालाल याज्ञी, श्रीयुत महादेव देसाई इत्यादी होते। वल्लभभाई आपली मोठी व वाढती वकिली सोडून आले होते। त्यावेळेपासून पुढे त्यांना निवांतपणे बसून वकिली करावयाला मिळालीच नाही असे म्हटल्यास चालेल। आम्ही नडियाद अनाथाश्रमामध्ये तळ दिला। अनाथाश्रमात उतरण्यामध्ये काही विशेष होते असे कोणी मानण्याचे कारण नाही। नडियादमध्ये याच्यासारखे इतक्या सगळ्या लोकांना राहता येईल एवढे स्वतंत्र दुसरे घरच नव्हते। अखेरीस पुढील मजकुराच्या प्रतिज्ञापत्रावर सह्या घेण्यात आल्या। आमच्या गावचे पीक 4 आण्यांहून कमी आलेले आहे हे आम्हाला माहीत आहे। या कारणास्तव चारा वसुली पुढील वर्षापर्यंत तहकूब करण्याबद्दल आम्ही सरकारकडे अर्ज केला, परंतु अशी तहकुबी मिळाली नाही। म्हणून आम्ही खाली सह्या करणारे प्रतिज्ञा करतो की आम्ही सरकारचा या सालचा वसूल पुरा किंवा जेवढा बाकी राहिला असेल तेवढा भरणार नाही। परंतु तो वसूल करण्यासाठी सरकारला जे कायदेशीर इलाज करावेसे वाटतील ते करू देऊ व त्यापायी सोसावी लागणारी दुःखे सहन करू। आमची जमीन खालसा झाली तरीही खालसा होऊ देऊ, पण आपल्या हाताने पैसे भरून खोटे ठरून स्वाभिमानाला मुकणार नाही। जर नामदार सरकारने बाकी येणे असलेल्या सर्व ठिकाणी दुसरा हप्ता तहकूब ठेवला तर आमच्यापैकी ज्यांना सामर्थ्य आहे ते संबंध किंवा बाकी राहिलेली रक्कम भरण्यास तयार आहे। सामर्थ्य असणाऱ्यांनीही वसूल न भरण्याचे कारण एवढेच की जो समर्थ आहे त्याने पैसे भरले म्हणजे जो असमर्थ आहे तोही घाबरून जाऊन आपली वाटेल ती चीजवस्तू विकून किंवा कर्ज करूनही वसूल भरतो आणि दुःखात पडतो। अशा स्थितीतून गरिबाला वाचविणे हे धनिकांचे कर्तव्य होय अशी आमची समजूत आहे। या लढ्याला मी फारशी प्रकरणे देऊ शकत नाही, त्यामुळे पुष्कळ मधुर स्मरणे सोडून द्यावी लागणार। ज्यांची या महत्त्वाच्या लढ्याचा खोल अभ्यास करण्याची इच्छा असेल त्यांनी शंकरलाल परीखांनी लिहिलेला खेडा सत्याग्रहाचा सविस्तर व साधार इतिहास वाचावा अशी माझी त्यांना शिफारस आहे।